गोल्डन रिकॉर्डिंग स्टूडियो बिहिया।
पहिले काहे लरकोर भौजी भइलू नाही, पहिले काहे लरकोर भौजी भइलू नाही। भौजी भइलू नाही, अबहिले काहे लरकोर भौजी भइलू नाही। तोहरे कारण भैया छोड़ ले रब के, कुछ फायदा मिलल नाही कौन परब के। हर करण भैया छोड़ ले रब के, कुछ फायदा मिलल नाही कौन परब के। कमलेश पूछे ले तोहस करी कर जोर, भौजी भइलू नाही भौजी भइलू नाही। गौतम पूछे ले तोहस करी कर जोर, भौजी भइलू नाही भौजी भइलू नाही। अबहिले काहे लरकोर भौजी भइलू नाही, अबहिले